सकाळ उठवेने आधी रामाचं नाव घ्यावं, मग धरणी पाय द्यावं. सकाळ उठवेने आधी म्हणतो राम राम, रामा आम्हाला काय देतो जीवा भाराला माझ्या होतो. काय म्हटलं जवळपास दुरडी दळ आहे पण ते आलंय माझ्या फेरा. शाला शंकर माझ्या देरा नाराशी गची जागी करा. दळाप मे बी दळी एक महिन्याला एक खंडी. माता पित्याच्या नावासाठी मी दळपाला दिली मांडी. सरील माझं दळप सुप झाडून उभा सरील माझं दळप सुप झाडून उभा केलं. चित्त गोदूच्या गावा गेले
माझ्या सुपात पाच
सरील माझं दळप माझ्या सुपात पाच पस आमा भनीत भाऊ बस मला सोन्याचा ढिग दिस. सरील माझं दळप सुप झाडून उभा केलं. चित्त गुदूच्या गावा गेलं. दोन्ही नेत्र गंगवाले. सरील माझ दळप सरता अभंग देणार येत. रुक्माबाईच्या आरत येत हिरवा मंदिर ढाळ देत.
आता कोणचं म्हणता पंढरीचे चालते. पंढरीचं चालतं की
जायचं
नाही पण
तिकडे बस की
माणच नाही. आम्हाला आवडलंय सगळ्यांना.
मग कसं येणार हे
तुमचं नाव काय
दुसऱ्याचं ऐकलं. साखरुबाई दत्तू गेवडे
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 कोणत्या म्हणतात
हे म्हणतात वडे
गेवडे
कोणता म्हणता आता मावशी
गीत येत असेल तर मन